నంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం बोला भगवान श्री कृष्ण महाराज की जय। अपन मागच्या वेळेला युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ समाप्त झाल्यानंतर श्री कृष्ण द्वारकेला परत गेले आणि द्वारकेमध्ये त्यांचा जो कार्यकाळ झाला त्या कार्यकाळाबद्दल सविस्तर पाहिलं। दरम्यानच्या काळात सुदाम्याची कथा देखील झाली। भगवान श्री कृष्णांच्या जीवनाचा अंतिम काळ मात्र जवळ आलेला होता। त्यांचा आश्रित असलेला यादव वंश अत्यंत बलसंपन्न आणि वैभव संपन्न असा झालेला होता। आणि धर्मराज्याची स्थापना झाल्यानंतर देखील आपल्याच वंशातले अत्यंत बलशाली असलेले यादव परत कलह उत्पन्न करतील आणि धर्म संस्थापनेची अत्यंत कष्टाने निर्माण केलेली अशी परिस्थिती कदाचित नाहीशी होईल। असं भगवंत अनुमान काढून पाहायला लागले। भगवंतांच्या विचाराच्या परंपरेमध्ये भगवंतांनी असं ठरवलं की या यादवांचा देखील परस्पर कलह उत्पन्न होऊन यांचाच नाश करावा आणि यांचा नाश झाल्यानंतरच शांती प्राप्त करून आपण निजधामाला जावं। भगवतकार सांगतात की असा निश्चय करून ऋषींच्या शापाचं निमित्त करून या सत्य संकल्प ईश्वराने आपल्या स्वतःच्याच वंशाचा संहार केला. यादवांना एका ऋषींचा शाप प्राप्त झाला. अनेक ऋषी द्वारकेमध्ये आलेले होते, त्याच्यामध्ये विश्वामित्र, आसित, कण्व, दुर्वासा, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वशिष्ठ, नारद असे सर्व द्वारकेमध्ये येऊन श्रीकृष्णांचा निरोप घेऊन द्वारकेच्या बाहेर पिंडारक नावाच्या क्षेत्रामध्ये गेले आणि तिथे काही काळ राहिले. काही उनाड मुलं, उनाड तरुण मुलं यादव कुळातील, पण आपल्या सामर्थ्यानी उद्दाम झालेली अशी क्रीडा करत त्या ऋषींच्या जवळ गेले आणि खोट्या नम्रतेने त्यांनी ऋषींना प्रणाम केला आणि जांबवती नंदन सांब, जांबवती नावाच्या कोण्यात एका स्त्रीचा मुलगा सांब, त्याला खेळत आणि ऋषींची टिंगल किंवा थट्टा करण्याच्या निमित्ताने स्त्री वेषामध्ये त्यांनी ऋषींच्या समोर आणलं आणि ऋषींना त्या जांबवती नंदन सांबानी प्रणाम केला. खोट्या नम्रतेने प्रणाम केला आणि ऋषींना म्हटलं की ही सुंदर स्त्री गर्भवती आहे, तिला स्वतःला संकोच वाटतो आहे की आपल्याला कसं विचारायचं, म्हणून आम्ही विचारतो आहोत. हिला पुत्राची लालसा आहे, तर आपण सांगा की हिला पुत्र होईल की कन्या होईल. ऋषींना मात्र हे कपट कळलं आणि त्यांनी क्रुद्ध होऊन असं म्हटलं की मूर्खांनो, ही एका मुसळाला प्रसवेल आणि हे मुसळ सगळ्या कुळाचा नाश करेल. हे ऐकून ती सगळी मुलं भयभीत झाली. त्यांनी तत्काळ सांबाचं बांधलेलं पोट सोडून पाहिलं तर खरोखरीच तिथे एक लोखंडाचं मुसळ त्यांना आढळलं. त्यांना एकूण पश्चातापही झाला. ते सर्वजण घरी गेले. राजा उग्रसेनाच्या सभेत जाऊन त्यांनी सर्वांच्या समक्ष घडलेला प्रकार सांगितला. तो शाप ऐकून आणि मुसळ देखील पाहून सर्व द्वारका निवासी अत्यंत विस्मयचकित झाले, भयभीत देखील झाले. राजा उग्रसेनाने त्या मुसळाचा चुरा करायला सांगितला. तो करवला गेला आणि तो चुरा आणि काही लहान तुकडे समुद्रात फेकून दिले गेले. हे तुकडे एका माशाने खाल्ले आणि तो चुरा वाहत वाहत किनाऱ्यावर जाऊन पोचला आणि एरक नावाचं एक प्रकारचं गवत त्या चुऱ्यापासून निर्माण झालं. पुढे तो मासा एका व्याधाच्या जाळ्यात सापडला. त्यांनी माशाच्या पोटातला लोखंडाचा तुकडा आपल्या बाणाच्या टोकावर बसवला, चढवला. भगवान सर्व जाणत होते, पण त्यांनी या कुठल्याही गोष्टीत कसलाही हस्तक्षेप केला नाही. सर्व यादव ठीकठाक असावेत म्हणून राजा उग्रसेनानी आणि श्रीकृष्ण बलराम आणि बभ्रू यांच्या आदेशाने राजसेवकांनी नगरामध्ये अशी दवंडी पिटवली की कुणीही अंधकवंशी, वृष्णीवंशी क्षत्रियांच्या घरी मदिरा तयार करू नये. लपून छपून जर कोणी मदिरा अथवा अन्य मादक पेय तयार करील तर त्याला सुरावर चढवलं जाईल त्याच्या भाऊ बंधांसह। राजाच्या भयानी सर्वांनी निश्चय देखील केला की आजपासून आम्ही मदिरा बनवणारही नाही आणि पिणारही नाही। दरम्यानच्या काळात द्वारकेत नाना प्रकारचे उत्पात व्हायला लागले, चमत्कारिक घटना घडायला लागल्या, यादव उघड उघड पापाचरण करायला लागले, देव पितर ब्राह्मणांचा द्वेष करायला लागले, गुरुजनांचा अपमान होऊ लागला, पती पत्नी एकमेकांची वंचना करू लागले, अनेक अशुभ शकून देखील होऊ लागले। त्यातच त्रयोदशीलाच अमावस्येचा संयोग आला। श्रीकृष्ण सर्व लोकांना असं म्हणाले की पुन्हा राहुनी चतुर्दशीलाच अमावस्या बनवलेला आहे। महाभारत युद्धाच्या वेळेला जसा योग होता तसाच आजही आहे। आमच्या विनाशाचं हे सूचन दिसत आहे। काळाचा विचार करून जेव्हा विशेष चिंतन केलं तेव्हा श्रीकृष्णांच्या लक्षात आलं की महाभारत युद्धानंतरचं हे 36वं वर्ष आहे आणि मग त्यांना गांधारींनी दिलेला शाप देखील आठवला आणि त्या शापाला सत्य करण्याच्या इच्छेने श्रीकृष्णांनी यदुवंशीयांना तीर्थयात्रा करण्याची आज्ञा दिली। शासकीय अधिकाऱ्यांनी नगरात घोषणा केली की तुम्हाला समुद्रकाठी प्रभास क्षेत्रामध्ये तीर्थयात्रेसाठी म्हणून आगमन करायचं आहे। या प्रसंगी श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आणि त्यांना सूचना करण्यासाठी समकादिक पुत्र देव प्रजापती यांच्यासह ब्रह्मदेव, सर्वेश्वर महादेव, मरुद्गणांसह इंद्र द्वारकानगरीत आले। श्रीकृष्णांच्या अत्यंत रूपवान अशा आकर्षक देहाचं अनिमिष नेत्रांनी पान करून देखील त्या सगळ्यांचे सगळ्यांना तृप्तता होत नव्हती। त्यांनी श्रीकृष्णांची स्तुती केली। श्रीकृष्णांच्या पाप ताप निवारण कार्यासंबंधी एक मोठं अर्थपूर्ण विधान त्यांनी केलं। देव म्हणाले की त्रैलोक्याच्या पापराशीला धुऊन काढण्यासाठी तू दोन प्रकारच्या नद्या प्रवाहित केल्या आहे। एक तुझा अमृतमयी लीलांनी भरलेली तुझी कथा नदी आणि दुसरी तुझा पाद प्रक्षालनाच्या जलाने भरलेली सुरसरिता गंगा। देवांनी देखील दोन्ही तीर्थांचं सेवन केलं, आपले पाप ताप दूर केले, स्तुती करून भगवान श्रीकृष्णांना प्रणाम केला। ते जाताना आकाशात स्थित राहून ते श्रीकृष्णांना म्हणाले की पूर्वी आम्ही तुला अवतार घेऊन भूमीचा भार उतरवण्याची प्रार्थना केली होती, आमच्या प्रार्थनेच्या अनुसार तू प्रगट झालास, साधू पुरुषांच्या कल्याणाकरता धर्माची स्थापना केलीस, दशदिशांना आपली अशी कीर्ती पसरवलीस की जी ऐकून सर्व लोक आपले मनोमल दूर करू शकतात, सर्वोत्तम रूप धारण करून तू यदुवंशामध्ये जन्म घेतलास, जगाच्या हितासाठी अत्यंत उदारता आणि पराक्रम यांनी तू परिपूर्ण अशा लीला केल्यास, कलियुगामध्ये जे साधू स्वभाव पुरुष तुझ्या लीलांचं श्रवण कीर्तन करतील ते सहजच अज्ञानरूपी अंधकारातून पार होतील। हे सर्व शक्तिमान पुरुषोत्तमा, अवतार घेतल्या गोष्टीला 125 वर्ष पूर्ण झालेली आहेत। एकशे पंचवीस वर्षाची जी ही कालगणना आहे त्या कालगणनेला महाभारतामध्ये आधार नाही, भागवतामध्येही आधार नाही। महाभारताप्रमाणे भगवंतांचा अवतार काळ पूर्ण 100 वर्षांचा असं सांगितला जातो। श्रीकृष्ण हे युधिष्ठिर आणि भीमसेन यांच्यापेक्षा वयाने लहान, नकुल सहदेवांपेक्षा मोठे आणि अर्जुनाच्या बरोबरीचे होते असं महाभारतकार म्हणतात। देव असं म्हणू लागले की आमचं कोणतंही कार्य राहिलं नाही की ज्यासाठी तुला आता इथं राहण्याची आवश्यकता आहे। ब्राह्मणांच्या शापाच्या निमित्ताने तुझं कुळ नष्ट झाल्यासारखंच आहे। तुला उचित वाटेल तर परमधामाला चल। तेव्हा श्रीकृष्णांनी उत्तर दिलं की असं करण्याचा निश्चय मी अगोदरच केलेला आहे। तुमचं सर्व कार्य पूर्ण करून भूमीचा भार हलका केलेला आहे, पण एक कार्य शेष आहे। ते म्हणजे यदुवंशी बलविक्रम वीरता शूरता धन संपत्ती यांनी उन्मत्त होऊ लागलेले आहेत। हे यदुवंशीयांचं विशाल कुळ नष्ट करूनच मी इथून जाईन। ब्राह्मणांच्या शापाने या वंशाच्या नाशाला प्रारंभ झालेलाच आहे। यांचा अंत झाल्यावर मी ब्रह्मलोकाला येऊन पुढे स्वधामाला जाईन। भगवान श्रीकृष्णांनी असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवासह सर्व देवांनी त्यांना प्रणाम केला आणि ते आपापल्या धामाला परत गेले। यदुवंशीयांची प्रभास क्षेत्राला जाण्याची तयारी पाहून द्वारकेमध्ये एकापाठोपाठ एक घोर अपशकून व्हायला लागले। उद्धवाला मोठी चिंता उत्पन्न झाली। एकांतात त्यांनी श्रीकृष्णांची भेट घेतली, त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांनी वंदन केलं आणि हात जोडून श्रीकृष्णांना असं म्हटलं की तू सर्व शक्तिमान आहेस, तुझी इच्छा असती तर ऋषींचा शाप तू नाहीसा करू शकला असतास, पण ज्या अर्थी तू तसं केलं नाहीस मी असं समजतो की तू यदुवंशीयांचा संहार करून स्वधामाला जाणार। मी तुझे चरण कमल सोडण्याची क्षणभर देखील कल्पनाही करू शकत नाही, तर मलाही स्वधामाला घेऊन चल। तुझा वियोग आम्हाला सहन होणार नाही। याच्यावर श्रीकृष्ण म्हणाले की तू म्हणालास तसंच मी करू इच्छितो। सर्व देवही हेच इच्छितात की मी आता स्वधामाला परत जावं, माझं कार्य पूर्ण झालेलं आहे। हा यदुवंश ऋषींच्या शापानी भस्म झाल्यातच जमा आहे। परस्पर युद्ध करून नष्ट हे होतील देखील। आजपासून 7व्या दिवशी समुद्र या द्वारका नगरीला बुडून टाकेल। ज्या क्षणी मी मृत्यूलोकाचा त्याग करीन त्या क्षणी सर्व मंगल नष्ट होऊन जाईल आणि थोड्याच दिवसांनी पृथ्वीवर कलियुगाचा बोलबाला सुरू होईल। मी पृथ्वीचा त्याग केल्यावर तूही द्वारकेत राहू नकोस। तू स्वजन आणि बंधुभावांचा स्नेह संबंध सोड आणि अनन्य भावाने माझ्या ठिकाणी मन लावून समदृष्टीने पृथ्वीवर विचरण कर। भगवान म्हणाले की इंद्रियांच्या द्वारा जे काही ऐकलं पाहिलं अनुभवलं जातं ते सगळं नाशवान मिथ्य आहे। तू प्रथम सर्व इंद्रियांना स्वाधीन करून घे, चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध कर, मग हे सगळं जग आत्म्याचाच विस्तार आहे, ब्रह्माशी एकरूप आहे, अभिन्न आहे असा सहज अनुभव तुला येईल। असा साक्षात्कार ज्याला झाला तो सर्व भूतांचा सुहृद होतो, त्याच्या वृत्ती शांत होतात, तो कधीही जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडत नाही। श्रीकृष्णांनी असा आदेश दिला आणि उपदेश केला तेव्हा उद्धवांनी त्यांना प्रणाम केला। आणि तत्वज्ञानाच्या प्राप्तीची इच्छा मनात धरून प्रश्न विचारायला प्रारंभ केला. हा प्रश्नोत्तर संवाद एकादश स्कंधाच्या सातव्या अध्यायापासून ते एकोणतीसाव्या अध्यायापर्यंत 23 अध्यायात 1030 श्लोकामध्ये आहे. याला उद्धव गीता म्हटलं जातं. या एकादश स्कंधावरच एकनाथ महाराजांनी सविस्तर टीका केलेली आहे की जिला नाथ भागवत असं म्हटलं जातं. या उद्धव गीतेमध्ये कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जो उपदेश केला तोच उपदेश आहे, पण दोन्ही वेळेची परिस्थिती वेगळी वेगळी आहे. अर्जुन आणि उद्धव यांच्या भूमिकेत देखील फरक आहे. उपदेशाचा उद्देश देखील निराळा आहे. भगवंतांच्या विरहाने उद्धव व्याकुळ झालेला होता. त्याला आचार विचार सांगून सर्वत्र परमेश्वराचं दर्शन करण्यासाठी सिद्ध करायचं होतं आणि अर्जुनाला आत्मज्ञान सांगून कर्तव्य कर्म करायला भाग पाडायचं होतं. या उद्धव गीतेमध्ये प्रथम भगवंतांनी आत्मोद्धाराचा मार्गच उद्धवाला सांगितला. ते म्हणाले की मनुष्य शरीरात एकाग्र चित्त आणि तीक्ष्ण बुद्धीचा पुरुष विवेकाच्या सहाय्याने आपल्या देहातच आत्म्याचं दर्शन करतो. हे शरीर अनित्य आहे, तरी देखील याच्याद्वारा परमपुरुषाची प्राप्ती होऊ शकते. बुद्धिमान माणसाने मोक्ष प्राप्तीचा प्रयत्न अव्याहत केला पाहिजे, कारण जीवनाचा मुख्य उद्देश मोक्षच आहे. विषयभोग मनुष्यच नव्हे तर सर्वच योनीमध्ये प्राप्त होतात. त्यामुळं केवळ विषयभोगासाठी मनुष्य जीवन व्यर्थ घालवू नये. भगवंत म्हणाले, मला कसलीही आसक्ती नाही, अहंकार नाही, माझ्या हृदयात ज्ञान विज्ञानाची ज्योत सतत तेवत असते. माझा पूर्वज राजा यदूने अवधूत दत्तात्रयांचं कथन ऐकून सर्व आसक्तीपासून मुक्ती मिळवली आणि तो समदर्शी झाला. तुलाही आसक्तीचा त्याग करून समदर्शी व्हायचा आहे. उद्धवाच्या प्रश्नावरून बंध मोक्ष सुख दुःख यासंबंधी प्रश्नांना देखील भगवंतांनी उत्तरं दिली. भगवंत म्हणाले की सर्व गुण माया मूलक आहेत, मिथ्या आहेत. वस्तुत ना मोक्ष आहे ना बंधन. देहधाऱ्याला मुक्तीचा अनुभव देणारी आत्मविद्या आणि बंधनाचा अनुभव देणारी अविद्या या दोन्ही माझ्याच अनादिशक्ती आहेत. माझ्या मायेनीच त्यांची निर्मिती झालेली आहे. वास्तविक त्यांना अस्तित्व नाही. जीव माझाच अंश आहे आणि आत्मज्ञानाने तो संपन्न झाल्यावर त्याला मुक्त म्हणायचं असतं. तू जर आपलं मन परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर करू शकत नसशील तर निरपेक्ष होऊन सर्व कर्म माझ्या प्रीत्यर्थ कर. माझ्या आश्रयाने राहून माझ्यासाठीच धर्म काम अर्थ यांचं सेवन कर. असं केल्याने देखील सनातन अशा माझ्या प्रती अनन्य प्रेममयी भक्ती तुला प्राप्त होईल. उद्धवाने विचारल्यावरून श्रीकृष्णांनी त्याला भक्ताची लक्षणं देखील सांगितली. अर्जुनाला निरनिराळ्या नावांनी सांगितलेल्या भक्त लक्षणांसारखीच ही लक्षणं आहेत. परमेश्वर प्राप्तीचा सर्वात सुलभ उपाय म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सत्संगाचा महिमा सांगितला. अव्यक्त परमात्माच व्यक्त रूपाला कसा येतो हे सांगून तंतूच वस्त्राला व्यापून असतो, तद्वत परमात्माच जगताला व्यापून आहे असं सांगून गुरूंची अनन्य भक्तीनी उपासना करून ज्ञान खड्ग प्राप्त कर आणि धैर्याने आणि सावधानतेने जीवभावाला अर्थात संसार वृक्षाला तोडून टाक असं उद्धवाला सांगितलं. आत्मकल्याणाच्या अनेक साधनांपैकी कोणतं साधन श्रेष्ठ आहे असा उद्धवाने प्रश्न विचारला तेव्हा भगवंत म्हणाले की भिन्न भिन्न लोक स्वभाव भेदाप्रमाणे आणि आपल्या कर्म संस्काराप्रमाणे आत्मकल्याणाची अनेक साधनं मानतात, पण सर्वांपेक्षा माझी निरपेक्ष भक्ती करणारा, मलाच सर्व काही अर्पण करणारा भक्त आत्मसाक्षात्काराने प्राप्त होणारा परमानंद मिळवतो. माझ्या भक्ताला इंद्रपद ब्रह्मपद मोठमोठ्या सिद्धी या कशाचीच अभिलाषा नसते, फार काय मोक्षाची अभिलाषा देखील तो ठेवत नाही. आणि हे उद्धवा, तू असा आहेस आणि तुझ्यासारखा भक्तच मला प्रियतम आहे असं भगवंत म्हणाले. उद्धवानी अर्जुनाप्रमाणेच परमेश्वराच्या विभूतींसंबंधी प्रश्न भगवंताला विचारला. भगवंतांनी अनेक विभूती इथेही सांगितल्या आणि म्हणाले की कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा कौरव पांडव युद्धार्थ जमलेले होते तेव्हा जाती बांधवांचा वध करणे आणि तोही राज्यासाठी हा अत्यंत निंदनीय अधर्म आहे अशी धारणा होऊन अर्जुन असा विचार करू लागला होता की मी मारणारा आहे आणि हे सर्व मरणारे आहेत. त्यावेळेला कोणत्या परिस्थितीत आपण अर्जुनाला उपदेश केला होता हे भगवान स्वतः इथं सांगतात. त्यांनी ज्या विभूती सांगितल्या त्याच्यात काही निराळ्या आणि काही अधिक अशाही विभूती इथं सांगितल्या. पुढे उद्धवाच्या प्रश्नावरूनच भगवंतांनी वर्णाश्रम धर्माचे विवरण केलं. त्याच्यात संन्याशाला चारही वर्णांच्या घरी भिक्षा घ्यायला सांगितलं. उद्धवाच्या प्रश्नावरून यमनियमादी साधनांचं वर्णन भगवंतांनी केलं. सामान्यत यम आणि नियम पाच पाच अथवा दहा दहा प्रकारचे वर्णिलेले आहेत, जसे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे यम आणि शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर परिणिधान हे नियम. पण इथं मात्र भगवंतांनी दोन्हींची संख्या बारा बारा सांगितली. अहिंसा सत्य अस्तेय असंगता लज्जा असंचय अस्तिक्य ब्रह्मचर्य मौन स्थिरता क्षमा आणि अभय हे बारा यम भगवंतांनी उद्धवाला सांगितले. आणि शौच जप तप हवन श्रद्धा आतिथ्य पूजा तीर्थयात्रा परोपकाराची इच्छा संतोष आणि गुरुसेवा असे बारा नियम सांगितले. यांचं थोडक्यात स्पष्टीकरण देखील भगवंतांनी केलं. काही स्पष्टीकरण भगवंतांनी सांगितली ती म्हणजे धर्मच मनुष्याचं अभिष्ट धन आहे, ज्ञानाचा उपदेश करणं हीच दक्षिणा आहे, पाप करण्याची घृणा वाटणं हीच लज्जा आहे, बंध व मोक्ष यांचे तत्व जाणणाराच पंडित. प्राचीन सांख्यशास्त्राचं विवेचन देखील उद्धवाला उद्देशून भगवंतांनी केलं. मात्र कपिल सांख्य दर्शनाप्रमाणे प्रकृती जड न मानता आणि पुरुष अनेक न मानता सर्व काही मी परमात्माच घडवतो असं भगवंतांनी म्हटलं, जे भगवद्गीतेमध्ये देखील भगवंतांनी सांगितलं. त्रिगुणांच्या वृत्ती त्यामुळे प्राण्यांचे बनणारे विविध प्रकारचे स्वभाव याचंही विवेचन उद्धवाला भगवंतांनी केलं. आणि त्रिविध श्रद्धा त्रिविध आहार त्रिविध सुख इत्यादींचं वर्णन गीतेतल्याच प्रमाणे इथेही केलं आणि शेवटी गुणातीत होण्यास उद्धवाला उपदेश केला. आपण एक भजन ऐकूया आणि मग पुढची कथा मी सांगू.
गिरिधर बाल श्याम गोपाल गिरिधर बाल श्याम गोपाल नटवर लाल मदन गोपाल नटवर लाल मदन गोपाल गिरिधर बाल श्याम गोपाल मथुरा नाथ कृष्ण गोपाल मथुरा नाथ कृष्ण गोपाल हे मधुसूदन मुरली गोपाल मुरली गोपाल हे मधुसूदन मुरली गोपाल यशोदा के बाल नंद गोपाल यशोदा के बाल नंद गोपाल गोपी जन प्रिय श्याम गोपाल जन प्रिय श्याम गोपी जन प्रिय श्याम गोपाल गिरिधर बाल श्याम गोपाल नटवर लाल मदन गोपाल गिरिधर बाल श्याम गोपाल मथुरा नाथ कृष्ण गोपाल हे मधुसूदन मुरली गोपाल यशोदा के बाल नंद गोपाल गोपी जन प्रिय श्याम गोपाल गोपी जन प्रिय श्याम गिरिधर बाल श्याम गोपाल
अनेक प्रकारांनी परमार्थाचं निरूपण ऐकल्यानंतर शेवटी उद्धवानी भगवान श्रीकृष्णांना विचारलं की ज्यांनी आपल्या मनाला स्वाधीन केलं नाही त्यांच्यासाठी तू सांगितलेली योग साधना फार कठीण आहे असं मला वाटतं. म्हणून आता असं काही सरळ सुगम सांग की ज्यायोगे मनुष्य अनायास परमपद प्राप्त करू शकेल. त्यावर भगवान म्हणाले की मी आता तुला माझ्या मंगलमय भागवत धर्माचा उपदेश करतो, ज्याचं श्रद्धापूर्वक आचरण केल्यावर मनुष्य दुर्जय मृत्यूला अनायास जिंकून घेतो. सर्व कर्म मदर्थ करावीत हा मुख्य उपदेश आहे. म्हणजे भगवंत प्रीत्यर्थ सर्व कर्म करावीत, हळूहळू माझ्या स्मरणाचा अभ्यास वाढवत जावा. म्हणजे साधकाचं मन आणि चित्त माझ्या ठिकाणी समर्पित होत राहील, माझ्या भक्तांच्या सहवासात राहावं आणि त्यांच्या आचरणांचं अनुसरण करावं असा सुलभ मार्ग सांगितला. सर्वकाळी भगवंतांचं भजन मोठ्या आनंदाने आणि तल्लीन होऊन करावं, सर्व प्राणीमात्रात परमेश्वराचंच दर्शन करण्याचा अभ्यास करावा, सर्व नरनारींमध्ये माझ्या परमेश्वराचीच भावना केल्यास काही दिवसातच साधकाच्या चित्तातून स्पर्धा, असूया, तिरस्कार, अहंकार असे दोष दूर होतात. पुत्रा, चांडा, गाय आणि गाढव या सर्वांना परमात्म भावाने दंडवत प्रणाम करून जोपर्यंत सर्व प्राण्यांमध्ये भगवत भावना होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे मन, वाणी, शरीर यांच्या सर्व संकल्पांद्वारा माझी उपासना करत राहावं. अशा प्रकारे सर्वत्र आत्मबुद्धीचा, ब्रह्मबुद्धीचा अभ्यास केल्यावर थोड्याच दिवसात ज्ञान प्राप्त होऊन सर्व काही ब्रह्मस्वरूप दिसू शकेल अशी समदृष्टी प्राप्त झाली म्हणजे सारे संदेह संशय दूर होतात आणि तो सर्वत्र माझा साक्षात करून संसार दृष्टीतून उपरम होतो, निवृत्त होतो असं भगवंत म्हणाले. उद्धवाचा प्रश्न योग अवघड आहे म्हणून काही सुलभ सांगा असं सांगितल्यावर माझ्या भक्तांच्या सहवासात राहावं आणि त्यांच्या आचरणाचं अनुसरण करावं असा मार्ग सांगितला. भक्त योगाचाही अभ्यास करत असतील पण योगाचा अभ्यास भक्तांच्या बरोबरीने आणि त्यांचं अनुसरण करत गेल्याने सर्वत्र समभाव प्राप्त होईल असं भगवंतांनी उत्तर दिलं. शेवटी भगवंत म्हणाले की माझ्या प्राप्तीची जेवढी साधनं आहेत त्यात सर्व वृत्तींनी माझी भावना करणं हे सर्वश्रेष्ठ साधन आहे आणि हाच माझा भागवत धर्म आहे. याचा एकदा आरंभ केला की मग कोणत्याही प्रकारच्या विघ्नांनी यात अंतर पडत नाही असं भगवंत म्हणाले. कारण हा धर्म निष्काम आहे आणि निर्गुण असल्यामुळं मी त्याला सर्वोत्तम म्हणून निर्धारित केलेला आहे. अर्जुनाला विचारल्याप्रमाणेच श्रीकृष्णांनी उद्धवालाही विचारलेलं आहे की तू चांगल्या रीतीने ब्रह्माचं स्वरूप समजून घेतलं आहेस ना, तुझ्या चित्ताचा मोह आणि शोक दूर झाला ना. आणि अर्जुनाला सांगितले तसंच उद्धवालाही हे ज्ञान कोणाला द्यावे आणि कोणाला देऊ नये हेही सांगितलं. जो दांभिक आहे, नास्तिक नास्तिक आहे, शठ, अश्रद्ध, भक्तिहीन, उद्धट असा आहे त्याला हे ज्ञान देऊ नको असं भगवंत म्हणाले. जो संतांचा भक्त आहे, साधू स्वभावाचा आहे, ज्याचं चरित्र पवित्र आहे त्यालाच हे ज्ञान सांगावं. स्त्री शूद्रही जर माझ्या प्रती प्रेम भक्ती करत असतील तर त्यांनाही याचा उपदेश करावा असं भगवंत म्हणाले. श्रीकृष्णांनी केलेल्या या उपदेशाने उद्धवाचं मन आनंदाने भरून गेलं. उद्धवाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, त्याचा कंठ दाटून आला. थोडा वेळ तो काहीच बोलू शकला नाही. नंतर श्रीकृष्णांच्या चरणांना वंदन करत हात जोडत तो म्हणाला की हे प्रभो, मी मोह महा अंधकारात भटकत होतो, तुझ्या सानिध्यानी माझा मोह दूर झाला. तुझ्या कृपेने मला ज्ञान विज्ञानमय प्रदीप प्राप्त झाला. माझा तुला नमस्कार आहे. आता कृपा करून मला अशी आज्ञा दे की ज्यामुळं तुझ्या चरणाप्रती माझी अनन्य अखंड अशी भक्ती राहील. भगवंत म्हणाले की आता तू माझ्या आज्ञेने बदरिका आश्रमाला जा, तो माझाच आश्रम आहे, तिथं माझं चरण तीर्थ असलेल्या गंगेत स्नान कर, तिच्या जलाचं तू पान कर, तू पवित्र होशील. उद्धवाने श्री कृष्णांना प्रदक्षिणा केली, त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. उद्धवाचं चित्त प्रेमावेशानी भरून आलं, नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. मोठ्या कष्टाने स्वतःला सावरून तो उठला. भगवान श्रीकृष्णांच्या पादुका त्यांनी मस्तकावर धारण केल्या आणि वारंवार प्रणाम करत त्यांनी तिथून बदरिकाश्रमाकडे प्रस्थान केलं. तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसारच सर्व यादव प्रभास क्षेत्राकडे गेले. तिथं त्यांनी अत्यंत भक्तीने शांतीपाठ केला, सर्वांनी सरस्वती नदीत स्नान केलं, सर्व प्रकारची मंगल कृत्य केली आणि मग मात्र दैववशात त्यांची बुद्धी फिरली. मधुर अशा मदिरेचं पान ते करू लागले. मदिरा पानामुळं आणि खर तर श्रीकृष्णांच्या इच्छेने किंवा मायेने सर्वच्या सर्व यादव उन्मत्त झाले आणि एकमेकांशी संघर्ष करू लागले, क्रोधाविष्ट होऊन एकमेकांवर आक्रमण करू लागले. यांच्यामध्ये सात्यकी, अक्रूर, गद, प्रद्युम्न, सांब, अनिरुद्ध हेही होते. सर्व यादव, सर्व वंशाचे यादव वीर आपलं सौहार्द आणि प्रेम विसरून आपापसात मारामारी करू लागले आणि पुत्र पित्याचा, भाऊ भावाचा, भाचा मामाचा, पुतण्या काकाचा अशा प्रकारे हत्या करू लागले. त्यांच्या जवळची आयुध निकामी झाली, धनुष्य तुटली, सर्व शस्त्र भ्रष्ट झाली. तेव्हा त्यांनी समुद्राच्या तटावर उगवलेलं एरका नावाचं गवत उपटायला प्रारंभ केला. ऋषींच्या शापानी प्रसवलेल्या लोहमय मुळसाच्या चूर्णानी उगवलेलं हे गवत होतं. ते यादवांच्या हातात आल्याबरोबर त्याची परिणिती वज्रासमान कठोर शस्त्रामध्ये झाली आणि त्या शस्त्रांनीच ते एकमेकांमध्ये लढायला लागले. कालचक्राच्या या परिवर्तनाला जाणून असलेले भगवान श्रीकृष्ण एका मुसळाचा आधार घेऊन स्वस्थपणे उभं राहून हे सर्व पाहत होते. आपल्या पुत्रांचा आणि भाऊ जो गद, त्याचा संहार झालेला पाहून भगवान क्रुद्ध झाले आणि त्यांनी स्वतः युद्धात भाग घेऊन सर्व यादवांचा संहार केला. पृथ्वीचा उरला सुरला भार देखील हलका झाला या विचाराने भगवंतांना संतोषच झाला. अवतार कार्यापैकी हे एकच कार्य शेष राहिलेलं होतं, ते म्हणजे यादवांचा संहार. गांधारींनी दिलेल्या शापाचाही महत्वाचा भाग कार्यान्वित झाला. 36 वर्षापूर्वी गांधारींनी शाप दिला होता, तेव्हा कृष्णांनी हेच म्हटलेलं होतं की हे क्षत्राणी, तू म्हणालीस असंच होणार आहे, या वृष्णिकुलाचा संहार माझ्याशिवाय अन्य कोणाकडूनही होणार नाही, यादव अन्य कोणाकडूनही वध्य नाहीत, आपापसात लढूनच ते नष्ट होतील. अशा प्रकारे भगवंतांनी योजलेलं एक कार्य पूर्ण झालं. सज्जनांचं रक्षण दुर्जनांचा संहार आणि धर्म संस्थापना अशी तीन महत्वाची जीवन कार्य स्वतः भगवंतांनीच अर्जुनाला भगवद्गीतेत सांगितली ती सगळी पूर्ण झाली. दुष्टांचा संहार झाला, संभाव्य दुष्टांचा देखील संहार झाला. आणि हे कार्य करत असताना भगवंतांनी आप्त इष्ट नातलग असा भाव भेदभाव केला नाही. बंधू बांधवांना आप्तेष्टांना गोत्रजांना कसं मारू अशा प्रकारचा अर्जुनाचा जो प्रश्न होता तो मोहजन्य होता असं भगवंत म्हणालेले होते आणि तो अर्जुनाचा मोह भगवंतांनी नष्ट केला. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापिस इमान लोकान न हंती न निबध्यते असा उपदेश अर्जुनाला करणाऱ्या भगवंतांनी हे संहार कार्य अत्यंत अलिप्तपणाने पार पाडलं. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्यपाश्रया मत प्रसादात अवाप्नोति शाश्वतम पदमोगे. हे आपलंच वचन अत्यंत शांत राहून भगवंतांनी खरं करून दाखवलं. अर्जुनापुढे विश्वरूप जेव्हा भगवंतांनी प्रगट केलं तेव्हा गोंधळून अर्जुनाने प्रश्न विचारलेला होता की हे उग्ररूप धारण करणारे तुम्ही आहात तरी कोण? आख्याहिने को भवान उग्ररूप नमोस्तु ते देववर प्रसिद्ध. त्याच्यावर भगवंत म्हणालेले होते की मी लोकांचा क्षय करणारा वृद्धिंगत झालेला असा काळ आहे, सर्व लोकांचा संहार करायला मी प्रवृत्त झालेलो आहे. कालोस्मी लोक क्षय कृत प्रवृद्ध हो लोकान समाहर तुम्ही प्रवृत्त आहात. कृतेति त्वाम न भविष्यन्ति सर्वे येव स्थिता प्रत्यनिकेषु योद्धा. आणि तुझ्या वाचून देखील सैन्यातून उभे राहिलेले हे योद्धे नष्टच होणार आहेत. पुढे ते असेही म्हणालेले होते की भीष्म द्रोण जयद्रथ कर्ण सर्व वीर योद्धे मी मारलेलेच आहेत, तू केवळ निमित्त मात्र हो. सर्व 18 दिवसांच्या या घोर युद्धात शेवटपर्यंत भगवंतांनी हीच भूमिका ठेवलेली होती. एवढंच नव्हे तर भीष्म सेनापती असताना युद्धाच्या तिसऱ्या दिवशी आणि पुन्हा 9व्या दिवशी अर्जुन काहीसा निष्क्रिय झालेला होता तेव्हा भगवान स्वतः भीष्मांवर धावून गेलेले होते. एकदा तर ते आपल्या हातातला घोड्यांचा चाबूक घेऊन भीष्मांवर धावून गेले आणि एकदा रणभूमीत पडलेलं रथाचं एक चाक उचलून ते भीष्मांना मारण्यासाठी सरसावलेले होते. कर्णार्जुनाच्या युद्धाच्या वेळेला अर्जुनाने विचारलं की कर्णाने जर माझा वध केला तर हे श्रीकृष्णा तू काय करशील? त्याच्यावर भगवंत असं होणं कदापि शक्य नाही, पण जर तसं झालंच तर मी सगळं जग उलट पालट करून टाकेन असं उत्तर दिलेलं होतं. भगवंत म्हणालेले होते की मी माझ्या दोन्ही बाहूंनीच युद्धभूमीत कर्ण शल्य आणि सर्व योद्ध्यांना मारून टाकेन. भगवंतांनी आपला भाचा अभिमन्यूला देखील युद्धातून वाचवलं नाही आणि भीमपुत्र घटोत्कचाला कर्णाशी युद्ध करायला पाठवून त्याची जी वास्तवी शक्ती होती ती शक्ती सकट घटोत्कचाचाही निकाल लावलेला होता. युद्धातून जे वाचले ते अश्वत्थाम्याकडून संपले, तेही एक प्रकारे भगवंतांच्याच इच्छेने संपलेले होते. अशा प्रकारे कंसाच्या वधापासून एवढंच नव्हे तर कंस वधाच्या आधी पुतला मावशीच्या वधापासूनच म्हणजे अवतार घेतल्यापासून भगवंतांचं हे संहार कार्य सुरू झालेलं होत. आणि सौप्तिक संहारानंतर आणि अश्वत्थाम्याला शाप देऊन त्याला देशोधडीला लावल्यावर जवळपास त्यांचं कार्य पूर्ण झालेलं होत. उरलेलं कार्य या यादवांच्या संहाराने भगवंतांनी पूर्ण केलं. यादव कंस जरासंध शिशुपाल यांच्या इतके दुष्ट नव्हते पण ते बलवान होते, शस्त्र संपन्न होते, उग्र प्रकृतीचे होते आणि भगवंतांशिवाय कोणाच्याही नियंत्रणाखाली न राहणारे होते. पांडवांचं अवतार कार्य संपलेलं होतं, तेही स्वधामाला जाणार हे कृष्णांनी ओळखलेलं होतं. अवतार समाप्तीनंतर जर यादव राहतील तर उरलेल्या राजांना ते आटोपले नसते, ते उन्मत्त होऊन दुर्व्यवहार करून परत एकदा विचित्र परिस्थिती निर्माण करतील हे भगवंतांनी ओळखलेलं होतं. भगवंतांनी युधिष्ठिराला सम्राट पदावर अभिषिक्त केलं, भीष्मान कर्वी त्याला राजधर्माचा यथोचित असा उपदेश देवविला आणि सर्व गुण संपन्न अशा राजाची सत्ता प्रस्थापित केली. धर्मराज युधिष्ठिराचं हे राज्य कशा प्रकारचं होतं महाभारतकार असं सांगतात, यथा मनुर महाराजो महाराजो रामो दाशरथीर यथा. महाराज मनू आणि दशरथ नंदन राम यांनी ज्या प्रकारे पृथ्वीचं पालन केलं त्या प्रकारे युधिष्ठिराने देखील भूमंडळाचं पालन आणि रक्षण केलं. युधिष्ठिराच्या राज्यात कोणतंही अधर्म युक्त कर्म होत नव्हतं. पर्जन्यदेव यथाकाळी यथेष्ट वृष्टी करत होते. सर्व जगत निरामय झालेलं होतं. कोणाला भूक तहान यांची पीडा नव्हती, कोणी दुर्व्यसनी नव्हता. ब्राह्मणांपासून सर्व वर्णांचे लोक स्वधर्मालाच श्रेष्ठ आणि मंगलकारक मानत होते. राजा युधिष्ठिर सत्पुरुष, स्त्रिया बालक वृद्ध रोगी पूर्वनिर्मित संपूर्ण वर्णाश्रम धर्म यांच्या रक्षणासाठी सदैव जागा होता. प्रजेला इहलौकिक सुख तर मिळत होतीच, परलोकाचं देखील भय प्रजेला नव्हतं. सर्व जग स्वर्गाप्रमाणे सुखद झालेलं होतं. सर्व स्त्री पुरुष सदा प्रिय वचन बोलत असत, शुद्ध राहत असत. सर्वांची मन अर्थ काम धर्म यात संलग्न होती. मोक्ष आणि अभ्युदयाच्या साधनात सर्व तत्पर होते. युधिष्ठिरच धर्मनिष्ठ असल्यामुळं सम्राट असल्यामुळं त्याचे जे मांडलिक राजे होते ते देखील याच प्रकारे वर्तन करत होते. धर्मराज युधिष्ठिर गांडीवधारी अर्जुनाच्या योगाने सुरक्षित आणि भगवान श्रीकृष्णांच्या सहयोगाने इंद्र जसं स्वर्गाचं शासन करील तसं भारत वंशाचं शासन करत होता असं महाभारतकार सांगतात. भगवंतांच्या या अवतार कार्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीकृष्णाच्या मुखाने वर्णन केलेलं आहे. जेव्हा धर्माते अभिभवी अधर्मोहा तेव्हा आपुलियाचे मी कैवारे मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळू निघाली अधर्माची अवधी तोडी दोषांचे लिहिले फेडी सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू दिवसी धर्मासी नीतीसी शेष धरी मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी तई योगिया पाहे दिवाळी निरंतर सत सुखे विश्व कोंदे धर्मची जगी नांदे भक्ता निघती दोंदे सात्विकांची पापाचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जई मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा। भगवान श्रीकृष्णांनी याच प्रकाराने अज्ञानाचा अंधकार नष्ट केला, अधर्माचं खंडन केलं, समाजात शिरलेले दोष घालवले। दोषांना मिळालेलं अभयपत्र पूर्ण नष्ट करून टाकलं, दैत्यांचा संहार केला आणि करवला, साधूंचा सन्मान समाजामध्ये वाढवला, धर्म आणि नीती यांची सांगड घालून त्यांची प्रतिष्ठा वाढवली, अविवेक नाहीसा केला, सर्वत्र विवेकाची स्थापना केली, विश्वामध्ये सुख भरलं, पाप नाहीस झालं, पुण्य कर्माचा उदय करवला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धर्मच जगामध्ये नांदू लागला, धर्माचं श्रेष्ठत्व प्रस्थापित केलं आणि ते चिरकाल नांदेल अशी व्यवस्था केली। धर्माला शाश्वत सनातन तत्वज्ञानाच्या भक्कम पायावर उभं केलं। अशा प्रकारे दुष्टांचा संहार, साधूंचं रक्षण आणि धर्मसंस्थापना अशा प्रकारची सर्व नियोजित अवतार कार्य व्यवस्थित रीतीने भगवंतांनी पूर्ण केली आणि भगवंत स्वधामाला जाण्यासाठी सिद्ध झाले। यादवांचा संहार होत असताना बलराम तिथून एकटेच निघून गेले होते। सर्व यादव नष्ट झाल्यावर भगवंतांनी दारुक आणि बभ्रू यांना बरोबर घेतलं। ते बलरामांच्या शोधाच्या निमित्ताने निघाले। थोड्याच वेळात बलराम एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसल्याचं त्यांना दिसलं। त्यांनी दारुकाला सांगितलं की तू शीघ्र हस्तिनापुराला जा, अर्जुनाला यादवांच्या संहाराचं वृत्त सांग, त्याला द्वारकेत यायला सांग। दारुक कुरुक्ष देशाकडे निघाला आणि बभ्रूला श्रीकृष्ण म्हणाले की तू स्त्रियांच्या रक्षणासाठी त्वरित द्वारकेला जा, कोणी पुरुष नसल्यामुळे धनाच्या लालसेने डाकू त्यांची हत्या न करत। बभ्रू तत्काळ तिथून निघाला पण ऋषींच्या शापाच्या प्रभावाने उत्पन्न झालेलं एक मुसळ कोणा व्याधाच्या बाणांशी संलग्न होऊन आलं आणि त्यात बभ्रू गतप्राण झाला। ते पाहून श्रीकृष्ण बलरामाला म्हणाले की तू इथंच थांबून माझी प्रतीक्षा कर, मी द्वारकेला जाऊन स्त्रियांना कुटुंबीजनांचं स्वाधीन करून येतो। त्याप्रमाणे श्रीकृष्ण द्वारकेला गेले, वसुदेवांना भेटले, म्हणाले की तुम्ही अर्जुनाच्या आगमनाची प्रतीक्षा करत सर्व स्त्रियांचं रक्षण करा, बलराम माझी वाट पाहत वनात थांबलेले आहेत, मी आता त्यांना भेटेन। मी यदुवंशाचा हा विनाश पाहिला, पूर्वकाळी कुरुकुळातील श्रेष्ठ राजांचाही संहार मी पाहिलेला आहे, मी आता वनात जाऊन बलरामांसह तपश्चर्या करणार आहे। त्यांनी वसुदेवांच्या चरणांना स्पर्श केला, तिथून ते त्वरित निघाले। स्त्रियांचा आणि बालकांचा आर्तनाद ऐकून त्यांची सांत्वना करत ते म्हणाले की अर्जुन शीघ्र या नगरीत येतो आहे, तो तुम्हाला संकटातून वाचवेल। आणि भगवंत वनात गेले। त्यांनी एकांतात बसलेल्या बलरामांचं दर्शन घेतलं. बलराम योगयुक्त होऊन समाधी लावून बसलेले होते. भगवंतांनी असं पाहिलं की बलरामांच्या मुखातून एक श्वेतवर्णाचा विशाल काय सर्प निघाला. तो महासागराकडे जाणाऱ्या मार्गाने जात होता. आपल्या पूर्व शरीराचा त्याग करून तो या रूपात प्रगट झाला. त्याला सहस्र शिरो होती. त्याचं मुख लाल होतं. सागर स्वतः प्रगट झालेला भगवंतांनी पाहिला. त्यांनी भगवान अनंताचं शेषाचं यथायोग्य स्वागत केलं. कर्कोटक वासुकी तक्षक आदी श्रेष्ठ नागांनी आणि स्वतः राजा वरुणांनी देखील त्यांचं स्वागत केलं. अर्घ्यपाद्य आदी उपचारांनी त्यांचं पूजन केलं. बलराम परधामाला निघून गेले. श्रीकृष्ण थोडा वेळ त्या शून्य झालेल्या वनामध्ये इकडं तिकडं फिरत राहिले. मग ते भूमीवर बसले, विचार करू लागले. त्यांना प्रथम गांधारीच्या वचनांचं स्मरण झालं. गांधारीने त्यांना शाप दिलेला होता की हे मधुसूदना, आजपासून 36व्या वर्षी तुझं सर्व कुटुंबीय मंत्री पुत्र आपापसात लढून मरतील. तू अपरिचित अज्ञात स्थळी अनाथासारखा वनात वणवण भटकत राहशील आणि एखाद्या निंदित उपायाने तू मृत्यू पावशील. याच्यातल्या शेवटच्या भागाचं श्रीकृष्णांना स्मरण झालं. आणि मग उष्टी खीर शरीराला लावण्याच्या प्रसंगी दुर्वासाने जे म्हटलेलं होतं त्याचीही आठवण भगवंतांना झाली. दुर्वास ऋषी भगवंतांच्या घरी राहिलेले होते आणि शीघ्र कोपी दुर्वास अनेक प्रकारे श्रीकृष्णांना त्रास देत होते. तो सर्व प्रकारे सहन करून ते त्यांची सेवाच करत होते. एके दिवशी दुर्वासांनी बाहेरून आल्याबरोबर खीर खायला मागितली. भगवंतांनी ती जाणून आधीच तयार करून ठेवलेली होती. थोडीशी खीर खाऊन उरलेली उष्टी खीर त्यांनी भगवंतांना सगळ्या अंगाला माखून घ्यायला सांगितली. ती खीर मस्तकापासून प्रारंभ करून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सगळ्या अंगाला चोपडून लावली, मात्र तळ पायाला लावली नाही. तेव्हा दुर्वासांनी प्रसन्न होऊन श्रीकृष्णांना वर मागायला सांगितलं आणि म्हटलं की तू आपल्या ज्या अंगाला खीर माखली आहेस त्या सर्व अंगांना कोणताही घाव लागून तुला मृत्यूचं भय नाही, परंतु तू तळ पायांना खीर लावली नाहीस, तुझं हे करणं मला आवडलेलं नाही. असं सर्व आठवत असताना भगवंतांनी अंधक वृष्णी कुरुकुल यांच्या विनाशाचाही विचार केला. आणि गांधारीच्या शापाला मान देण्याचा आणि दुर्वासांच्या वचनाचं पालन करण्याचा समय आलेला आहे असं निश्चित करून त्याच उद्देशाने आपल्या सर्व इंद्रिय वृत्तींचा त्यांनी निरोध केला. सर्व अर्थांचे तत्व वेत्ते आणि ईश्वर असले तरी इहलोकातली लीला आवरण्यासाठी म्हणून भगवंतांनी काही निमित्ताची इच्छा केली. मन वाणी आणि इंद्रियांचा निरोध केला, महायोगाचा आश्रय केला आणि भगवंत पृथ्वीवर पहुडले. भागवतकार भगवंतांचं वर्णन करतात की भगवंतांची छबी मोठी मनोहर आणि हृदयंगम अशी दिसत होती. वर्षा कालीन मेघाप्रमाणे श्यामल कांतीच्या प्रभूंनी त्यावेळेला रेशमी पितांबर आणि तसंच उत्तरीय परिधान केलेलं होतं. त्यांच्या वक्षस्थलावर श्रीवत्साचं चिन्ह शोभत होत, मुखकमलावर सुंदर स्मित होत, नील आणि कुरळ्या कुंतलांनी त्यांचं मुख शोभून दिसत होत. गळ्यात कौस्तुभमणी आणि वैजयंती माला शोभत होती. यावेळेला श्रीकृष्णांनी आपल्या उजव्या मांडीवर डावा पाय ठेवलेला होता आणि त्यांचा लाल लाल तळवा अरुण कमलाप्रमाणे चमकत होता. त्याच वेळेला जरा नावाचा एक भयंकर व्याध मृगाच्या शोधात तिकडे आला आणि भगवंतांचं ते लाल चुटुक असं पदकमल पाहून त्यांनी मृग समजून, म्हणजे मृगाचं मुख आहे असं समजून भगवंतांच्या तळपायावर बाण मारला. आणि मग मृगाला पकडण्यासाठी म्हणून तो जवळ आला तेव्हा त्यांनी योगस्थित चतुर्भुज पितांबरधारी पुरुष तिथं पडलेला पाहिला. पश्चाताप पाहून स्वतःला अपराधी मानून त्यांनी भगवंतांचे पाय धरले. त्याला अभय देत भगवंत म्हणाले, मा भई ही जरे त्वमुत्तिष्ठ काम एष कृतो ही नाही. हे व्याधा भिऊ नको, उठ, हे तर तू माझ्या मनातलं कार्य केलं आहेस. जा, माझ्या आज्ञेनी पुण्यवानांना प्राप्त होणाऱ्या स्वर्गात निवास कर. त्याप्रमाणे व्याधानी भगवान श्रीकृष्णांची तीन वेळेला परिक्रमा केली, नमस्कार केला आणि विमानात बसून तो स्वर्ग लोकाला गेला. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आपल्या कांतीने पृथ्वी आणि आकाश यांना व्याप्त करीत ऊर्ध्व लोकात निघून गेले. अंतरिक्षात इंद्र, अश्विनी कुमार, रुद्र, आदित्य, वसु, विश्वेदेव, मुनी, सिद्ध, अप्सरांसह मुख्य मुख्य गंधर्व सर्वांनी पुढवून भगवंतांचं स्वागत केलं. भगवान श्रीकृष्ण सर्वांना भेटले, देवांनी त्यांचं अभिनंदन केलं. जगत उत्पत्तीचं कारण स्वरूप उग्र तेजस्वी अविनाशी योगाचार्य महात्मा भगवान नारायण आपल्या प्रभेनी पृथ्वी आणि आकाश यांना प्रकाशमान करत आपल्या अप्रमेय परमधामाला निघून गेले. इकडं दारुकाकडून प्रिय सखा भगवान श्रीकृष्णांचा निरोप मिळता क्षणी अर्जुन द्वारकेला पोचला. वसुदेवांना भेटून त्यांच्याकडून सर्व वृत्त ऐकून घेतलं. यादवांच्या सुधर्मा नामक सभेत जाऊन सर्व मंत्र्यांना आणि सभासदांना त्यांनी सांगितलं की मी वृष्णीय आणि अंधकवंशीय तुम्हा सर्व स्त्री पुरुषांना आपल्या बरोबर इंद्रप्रस्थाला घेऊन जाईन. कारण आजपासून सातव्या दिवशी समुद्र या द्वारकेला बुडवणार आहे. इंद्रप्रस्थाला गेल्यावर श्रीकृष्ण पौत्र वज्राला तुमचा राजा करण्यात येईल. त्या रात्री अर्जुन भगवान श्री श्रीकृष्णांच्या भवनातच राहिला. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण पिता वसुदेवांनी आपलं चित्त परमात्म्याच्या ठिकाणी एकाग्र केलं आणि योग प्रक्रियेद्वारा ते उत्तम गतीला प्राप्त झाले. अर्जुनाने त्यांचा अंत्यसंस्कार केला. सर्व यादवांचा जिथं संहार झालेला होता तिथं जाऊन देखील अर्जुनाने सर्वांचं प्रेतकर्म करवलं आणि मग सातव्या दिवशी सर्व यादव स्त्रियांना, उरलेल्या सर्व वृद्धांना आणि बालकांना बरोबर घेऊन अर्जुनाने यादव सैन्यासह इंद्रप्रस्थाकडे प्रस्थान केलं. सर्वजण द्वारका सोडून गेल्यावर समुद्राने द्वारका नगरीला आपल्या जलात सामावून घेतलं. शुकदेव परीक्षितेला असं म्हणतात की भगवंतांचं मनुष्याप्रमाणे जन्म घेणं, लीला करणं आणि पुन्हा त्यांचं संवरण करणं हा त्यांच्या मायेचा विलास आहे. एखाद्या नटाप्रमाणे केलेला हा खेळ आहे, अभिनय मात्र आहे. ते स्वतःच या जगाची सृष्टी करतात आणि त्यात प्रवेश करून विहार करतात. अंततः संहार लीला करून आपल्या अनंत महिमामय स्वरूपातच स्थित होतात. भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच अर्जुनाला सांगितलं की सर्व भूतांचा ईश्वर अज असूनही अजोपिसन अव्ययात्मा, मी माझ्या प्रकृतीच्या ठाई अधिष्ठित होऊन आपल्याच मायेने जन्म घेत असतो. आणि अर्जुनाला निमित्त करून साऱ्या विश्वाला त्यांनी आश्वासनही दिलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा प्रकारे पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांचं अत्यंत अद्भुत रोमहर्षक नाट्यमय सर्व रसांनी परिपूर्ण सर्वांना सर्व काळी मार्गदर्शक असं लीला चरित्र त्यांच्या कृपेने सांगून पूर्ण झालं. 2007 साली आपल्या आनंद यात्रेच्या वेळेला पंढरपूरमध्ये हे चरित्र सांगण्याचा संकल्प घडला आणि पंढरपूरची आनंद यात्रा झाल्यावर लगेच हे चरित्र सांगायला मी सुरुवात केली. मला असं वाटतं की जवळपास या गोष्टीला 2.5 वर्ष झाली. हे अद्भुत चरित्र त्याच्यामध्ये अवगाहन करण्याची संधी आपल्या सगळ्यांनाच मिळाली. मुळात पंढरपूरमध्ये एखादा उत्तम भक्तीवरचा श्लोक घेऊन निरूपण करण्याची माझी इच्छा होती. मी सांगायला कसा प्रवृत्त झालो तर एका मंगळवारी सकाळी आपल्या पंढरपूर आनंद यात्रेच्या आधी सद्भक्त पोफळे काकू मला म्हणाले की तुम्ही भागवत सांगा, तुमच्या मुखातून भागवत ऐकलं तर फार बरं होईल. भागवताचा माझा अभ्यास नाही, अद्वैत ग्रंथ निरूपण अशी आपली पठडी, पण भागवताच्या ऐवजी, कारण भागवत फार मोठा आहे, मी असा विचार केला की श्रीकृष्ण चरित्र सांगावं आणि हे श्रीकृष्ण चरित्र पंढरपूरच्या आनंद यात्रेमध्ये 3 दिवसाच्या प्रवचनांमध्ये सांगावं. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की हे फार अगाध आहे. पण त्या निमित्ताने त्याची सुरुवात झाली आणि आज अशा प्रकारे त्याचा जवळपास 20 मिनिटं पुढं गेलं. पण एवढ्याकरता रसभंग होऊ नये म्हणून एक सलगतेने हे चरित्र सांगून मी संपवलं. अर्थात या चरित्राचा एक विचक्षण बुद्धीने आढावा घेण्याची देखील माझी इच्छा आहे. ही विचक्षण बुद्धी म्हणजे मला जसं सुचेल ते. फार मोठा जरी शब्द असला तरी ही बुद्धी फार मोठी पंडितांसारखी विचक्षण असेल असं नाही. तरी देखील माझी अशी कल्पना आहे की 2 प्रवचनांमध्ये भगवान श्रीकृष्णांचं जे जीवन आहे ते जीवन विविध गुणांच्या अंगाने सांगण्याचा मानस आहे. त्यामुळं पुढच्या महिन्यामध्ये परत 2 मंगळवार तरी किमान मी हे सांगेन आणि त्याच्यानंतर हे कृष्णचरित्र तशा अर्थाने समाप्त होईल. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. बोला भगवान श्री कृष्ण महाराज की जय.